नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नागरिकांच्या आकस्मिक मृत्यू आणि कोविड लसीकरणाचा परस्पर संबंध नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. अंमली पदार्थांच्या तस्करांवर मकुका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पोलिसांच्या अनुकंपा भरतीसंदर्भातली सर्व प्रकरणं मिशन मोडवर निकाली काढणार, मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात प्रतिपादन. खासगी वापराची नोंदणी असलेल्या दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्राची परवानगी. पैठण तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशाबाबत ड्रोन सर्वेक्षण करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. आणि बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5-3 धावा, शुभमन गिलचं सलग दुसऱ्या कसोटीत शतक. आता सविस्तर बातम्या. नागरिकांचे आकस्मिक मृत्यू आणि कोविड लसीकरणाचा परस्पर संबंध नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं केलेल्या सखोल अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारतात तयार झालेली कोविड लस ही सुरक्षित असल्याचं सांगत ज्येष्ठांच्या मृत्यूमागे अनुवंशिकता, जीवनशैली आणि आधीच असलेले आजार अशी कारणं असल्याचं या संस्थेच्या निष्कर्षात नमूद केलं आहे. अंमली पदार्थांच्या तस्करांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,
आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत. या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे त्या अंतर्गत आपण कारवाई करू.
राज्य शासनाच्या 150 आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातली सर्व प्रकरणं मिशन मोडवर निकाली काढली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. आपलं सरकार पोलिसांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत असून वैद्यकीय तपासण्या, समुपदेशन आणि 8 कामकाज या निकषांवर लक्ष दिलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराच्या अवस्थेबाबतचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाची घरं बांधल्याचं आणि हे काम आणखी वाढवण्यासाठी मुंबईत योजना तयार केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधिमंडळ अधिवेशनात काल झालेल्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा.
राज्यातल्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असली तरी त्या शाळा बंद केलेल्या नाहीत आणि यापुढेही बंद होणार नाहीत अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. आमदार विक्रम काळे यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना इतर शाळांमध्ये समायोजित केलं जात असल्याचंही भोयर यांनी नमूद केलं. राज्यात वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांच्या कुटुंबियांना दिली जाणारी 4 रुपयांची मदत वाढवून 10 रुपये करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. ते म्हणाले,
कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला 4 रुपये देतो. अपघात असेल, कुठे काही नैसर्गिक आपत्ती असेल, तर 4 रुपयापर्यंत मर्यादा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या निश्चित आपण त्याचा विचार करू. माननीय मुख्यमंत्री मोदींशी आपण सतत चर्चा करू.
बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी कृषी गुन्हे शाखा आणि कृषी न्यायालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचंही रावल यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभेत केली. पात्र परंतु वंचित नागरिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबिरं घेण्याची मागणीही विटेकर यांनी यावेळी केली. आमदार बबनराव लोणीकर यांच्या कथित वक्तव्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांना लोणीकर यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं. या उत्तरावरून प्रथम विरोधकांनी आणि त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 10 तहकूब करावं लागलं. पंढरपूरच्या आषाढी वारीत काही नास्तिक शहरी नक्षल संघटनांनी शिरकाव केल्याचा आणि वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केला. याबाबत चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान गडचिरोली खनिकर्म प्राधिकरण, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण ही विधेयकं विधानसभेनं काल संमत केली, तर विधानसभेनं परवा संमत केलेलं नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी विधेयक विधान परिषदेनं काल संमत केलं.
केंद्र सरकारनं खासगी वापरासाठीची नोंदणी असलेल्या दुचाकींना राईड हेलिंग ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर बाईक टॅक्सी सेवेची परवानगी दिली आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्व 2025 अधिसूचित केली आहेत. मात्र या सेवेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संबंधित राज्य सरकारांची मान्यता आवश्यक राहणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रात पैठण तालुक्यातील हिरडपुळी इथल्या वाळू घाटामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत ड्रोन सर्वेक्षण करावं तसंच त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. काल विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांच्या दालनात ते बोलत होते. हिरडपुरी इथं 10 बोटींची परवानगी असताना 22 बोटींच्या माध्यमातून वाळू उपसा केला जात असल्याबाबत दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयात 1 जुलै रोजी GST लागू झाल्याचा 8वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर कार्यालयानं 2024-25 या आर्थिक वर्षात 4,466 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून करदात्यांची संख्या सुमारे 57,000 इतकी झाली आहे. या कार्यक्रमात अव्वल करदात्यांना GST कार्यालयानं सन्मानित केलं. नांदेड जिल्ह्यात कृषी विभागानं सुरू केलेल्या कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत अनेक केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्यानं 28 कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय विक्री परवानगी घेतलेली असतानाही दुकानं बंद ठेवणाऱ्या केंद्राचीही विशेष नोंद घेण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत परभणी इथं पात्र अर्जांची पडताळणी करून कलावंतांनी सादरीकरण केलं. दरवर्षी जिल्ह्यातील 100 कलावंतांच्या योजनेच्या मानधनासाठी निवड करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या 2024-25 भविष्य निर्वाह निधी विवरणपत्राचं संगणीकरण करण्यात आलं आहे. या नव्या सुविधा प्रणालीचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं 5 बाद 310 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिलनं सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावलं. गिल 114 तर रवींद्र जडेजा 41 धावांवर खेळत आहेत. यशस्वी जयस्वालनं 87 धावांची खेळी केली. 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 1-0 आघाडीवर आहे. महाविद्यालयाच्या तपासणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही समिती रवाना झाल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्नित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यातल्या महाविद्यालयातल्या सुविधांची या समितीतर्फे तपासणी केली जाणार आहे. पुढच्या काही दिवसात या तपासणीचे अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदव्युत्तर महाविद्यालयांची तपासणी सुरू होईल अशी माहिती प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सर्वदे यांनी दिली. हवामान. राज्यात ठाणे, रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर मुंबई तसंच पालघर जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नागरिकांच्या आकस्मिक मृत्यू आणि कोविड लसीकरणाचा परस्पर संबंध नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. अंमली पदार्थांच्या तस्करांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारताच्या 5 बाद 310 धावा. शुभमन गिलचं सलग दुसऱ्या कसोटीत शतक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.